टेंशन एक ऐसी चीज है ना जो खुद ब खुद आ जाती है, उसके लिए मेहनत हमको नहीं करनी पड़ती।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर आज MH935 में बात कर रहे हैं हम हैशटैग टेंशन नहीं लेने का। और टेंशन जैसे खुद ब खुद आ जाता है, ऐसे ही अगर पढ़ाई खुद ब खुद हो जाती तो कितना मजा आता ना। नांदेड़ करांना कुठल्या गोष्टीचं टेंशन येतं याबद्दल आपण आज बोलतोय।
हाय, मी प्रियंका। मला आता फ्युचर मध्ये मी काय करेन, आता सध्या मी इंजिनिअरिंग करते।
अरे बापरे,
सो आता फ्युचर कसं होईल, जॉब लागेल का नाही, हे ते, यू नो ऑल द थिंग्स।
अरे इंजिनिअरिंग के लिए तो बहुत बड़ा स्कोप है, मतलब कहाँ तो जाता है ऐसे।
नाही नाही, असं कुछ नाही।
म्हणजे मला तर तेच सांगून कोणीतरी करायला लावलं होतं इंजिनिअरिंग की खूप स्कोप आहे, करून घे।
जे सांगतात ते तर करत नाहीत।
ऍक्च्युली फिर क्या सोचा है, क्या करना है आगे?
आता गव्हर्नमेंट जॉब।
गव्हर्नमेंट जॉब बड़ा आसान है, गव्हर्नमेंट जॉब पाना तो
नहीं नहीं आसान नहीं।
इसीलिए टेंशन आता है शायद।
यस,
ओके, थँक यू सो मच एंड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर। काय वाटतंय नांदेडकर, तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेंशन येत आहे? जॉब आहे, करिअर आहे, कुठलं लग्न आहे, किंवा मग अजून काहीही असू शकतं। उद्या मी कपडे कुठले घालणार आहे, एखादं इव्हेंट असेल तर याचं सुद्धा टेन्शन येऊ शकतं आणि ते खूप असू शकतं। तुम्हाला कुठल्या गोष्टीचं सगळ्यात जास्त टेन्शन येतं हेच सांगायचं आहे। हॅशटॅग टेन्शन नाही लेने का बात चल रही हमारी आज MH935 में। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मेरा नंबर जल्दी से डायल करना है आपको, 9607007935। जल्दी से डायल कर बताओ। Stay tuned and बज जाते रहो।